नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी पिंपरी चिंचवडप्रमाणे पुण्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालचे पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहेत अशी घोषणा आज अजित पवार यांनी केली. तर पुण्यात काँग्रेसनं वंचित बहुजन आघाडीबरोबर समझोता केला आहे. दरम्यान काँग्रेसनं मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 70 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली. अरावली डोंगररांगांच्या नव्या व्याख्येला स्थगिती देण्याचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयानं दिला. अरावली पर्वतरांगांच्या नव्या व्याख्येवरून पर्यावरण तज्ज्ञ आणि सामाजिक संघटनांनी व्यक्त केलेल्या चिंतेची सर्वोच्च न्यायालयानं दखल घेतली. आज या प्रकरणी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती ए जी मसीह आणि जे के महेश्वरी यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. उन्नाव बलात्कार प्रकरणातला दोषी कुलदीप सेंगर याच्या जन्मठेपेला स्थगिती देण्याचा दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश आज सर्वोच्च न्यायालयानं रोखून ठेवला. याबाबतीतल्या इतर कायदेशीर बाबींवर विचार करण्यासाठी 4 आठवड्यांनी सुनावणी घेण्यात येईल असंही न्यायालयानं सांगितलं. भारतीय महिला फलंदाज स्मृती मानधना ही महिला क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10,000 धावा पूर्ण करणारी खेळाडू ठरली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील चौथ्या T20 सामन्यात तिनं या विक्रमाची नोंद केली. मानधना हिनं 281 सामन्यांमध्ये 10,000 धावा पूर्ण केल्या असून हा टप्पा गाठणारी ही चौथी महिला क्रिकेटपटू आहे. मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्स आज दिवसअखेरीस 346 अंकांची घसरण नोंदवून 84,696 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 100 अंकांची घसरण नोंदवून 25,942 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.